आंखें घुमा के मारना क्या होता है, इसका मतलब क्या होता है, कोई समझाएगा मुझे?
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। वोटिंग तो आपको करनी है, 21 ऑक्टोबर म्हणजे सोमवारी मतदान आहे विधानसभेचं, आणि सगळ्यांनी मतदान करायचंच आहे। इतके सगळे तुम्ही प्रचार ऐकताय, वचननामे ऐकताय, सगळ्या गोष्टी ऐकताय, नेमकं कुणाला मतदान करायचं हे तुम्ही ठरवायचं, पण का करायचं हे मतदान बरं? म्हणजे तुमच्या डोक्यातही प्रश्न असतील ना, मतदान करा 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 म्हणून सारखं डोक्यामागे कोणतरी सांगत असतं, पण ते का करायचं असतं याचबद्दल तर विचारलं नांदेडकरांना।
मतदान हा आपला हक्क आहे आणि आपलं कर्तव्य सुद्धा आहे, आणि आपण जर का मत केलं तर जो योग्य उमेदवार आहे त्याला निवडून आणू शकतो, किंवा आपण देशाचं एक कार्य पार पाडू शकतो।
येस, कारण की जर का तुम्ही मतदान केलं नाही तर तुम्ही काय म्हणणार ना की हे सरकार करत नाही ते करत नाही म्हणून।
हा
येस, तर तू यावेळेस मतदान करणार आहेस?
येस येस।
तुझं वोटर आय डी कार्ड काढून ठेवलंय का, कुठे होतं?
हा हा, माझ्या घरी पण आलेलं आता सध्या।
अच्छा, कुठे जाऊन मतदान करायचं ते आले ऑलरेडी, वॉर्ड वगैरे सगळं
आलेलं आहे।
अच्छा, सोबत कुणाला घेऊन जाशील मतदान करायला?
माझ्या घरच्यांना घेऊन जाईल सोबत,
आणि त्यांच्याकडून सुद्धा मतदान करून घेशील। इस बार बटन दबाएगा बटन। थँक्यू सो मच, थँक्यू
थँक्यू थँक्यू।
का करायचं बरं हे मतदान, तुम्हीच मला सांगा ना की मतदान करा 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 म्हणतो पण का करायचं हे मतदान? आपला मतदानाचा अधिकार आहे किंवा आपलं कर्तव्य आहे असं आपण म्हणतो, पण त्यामागचं रिझन काय आहे तुम्हीच सांगायचंय। हे मतदान आपल्याला का करायचंय सोमवारी तेही सांगायचंय। 9607007935 माझा नंबर आहे, पटकन सांगा की का करायचंय मतदान। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो।